नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला, संवसार संकश्टाच्या काळातल्यान वता, जायत्या वाठारांनी संघर्ष सुरू आसात. अस्तन आशियान चालू आशिल्ले हल्ले फकत भारता खातीर न्हय तर पुराय संवसाराकूय हुस्को करपासारखे आसात. अस्तन आशियान चालू आशिल्ल्या संघर्षाक लागून निर्माण जावपी उर्जा आनी अन्न संकश्टा विशीं तांणी उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला आतां मेरेन देशाक अशा संकश्टाक पासून चड करून राखण मेळ्ळ्या अशें म्हटलां. आयज आंतरराष्ट्रीय राना दीस निमतान केंद्रीय पर्यावरण राना आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी राना सांबाळून दवरपाचो उलो मारला. देशाचे उदरगती खातीर अर्थवेवस्था आणि पर्यावरण हाचे मदीं समतोल पद्धतीची गरज आसा हाचेर तांणी भर दिला. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान मंत्र्यांनी म्हळां की रान म्हळ्यार फकत शोषण करपाची साधन सुविधा न्हय तर ती राखून दवरपाक आणि तिगोवन दवरपाक जाय. देशाचे उदरगती खातीर अर्थवेवस्था आणि पर्यावरण हाचे मदीं समतोल पद्धतीची गरज आसा हाचेर तांणी भर दिलो. डेहराडूनान रान दिसा निमतान आयोजित 2 दिसांच्या राष्ट्रीय कार्यावळीचे उक्तावण सुवाळ्याक ते उलयतले. एकवटीत राष्ट्रांच्या सार्वत्रिक सभेन 2012 वर्सा 21 मार्च हो आंतरराष्ट्रीय राना दीस म्हूण जाहीर केलो. ह्या दिसा सगळ्या प्रकारच्या रानांचे महत्व सांगतात आणि रानाविशी जागृताय करतात. भारताक जागतिक जैव वखदां उत्पादन केंद्र म्हूण स्थापन करपा खातीर सरकारान केंद्रीय अर्थसंकल्पान 2026-27 वर्सा ज्ञान तंत्रज्ञान आणि नवनिर्माणातल्यान भलायकी जतनाय उदरगतीची येवजण आशिल्लो बायोफॉर्मा शक्ती उपक्रम प्रस्तावीत केला. फुडल्या 5 वर्सांत वट्ट 10,000 कोटी खर्च करून हो उपक्रम सुरू जातलो आणि जैव पदार्थ आणि जैव समान पदार्थांच्या घरगुती उत्पादनांक घटमूट पर्यावरण यंत्रणा तयार करपाचो हेतू असा. देशभरातल्या परकी जातीच्या वाढत्या पर्यावरणीय आणि भौशिक आर्थिक धोक्यांचे उपाय काढपा खातीर राष्ट्रीय जैव विविधताय प्राधिकरणान आक्रमक परकी जातीविषयी तज्ञ समिती स्थापन केल्या. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलाच्या सुमोटो कार्यवाही उपरांत हो निर्णय घेतला. जातून थळाव्या जैव विविधताय मुखेल पर्यावरण यंत्रणेक शेतकी अन्न सुरक्षा आणि मनीस आणि रानवटी जनावरांचे भलायकेचेर आक्रमक परकी जातींचे गंभीर परिणाम अधोरेखित केल्यात. राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ आणि सशस्त्र सीमा दळ अकादमीन राष्ट्रीय सुरक्षा प्रशिक्षण आणि मान्यताय वाढोवपा खातीर तसेच राष्ट्रीय सुरक्षा उत्कृष्टताय मेळोवपा खातीर नवी दिल्लीन समन्वय पत्रांचेर सय केल्या. राष्ट्रीय सुरक्षा मळार शिक्षणीक संशोधन आणि शिमेचेर राखण करपी दळांची वेव्हारीक जमनीवयल्या गरजा मदलो फरक भरून काढपाच्या सहकार्याचो हेतू असा. जलशक्ती मंत्रालय ह्या महिन्याच्या 23 तारखेक नवी दिल्लीन संवसारीक उदक दिसा निमतान परिषद 2026 घडोवन हाडटले. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील आणि उद्देगातले वरिष्ठ प्रतिनिधी सयत ह्या अधिवेशनाच्या उक्तावण सुवाळ्याक हाजीर रावपाचे असतात. ह्या परिषदेन 700 परस चड प्रतिनिधी वाटेकार जातले. लडाखान कारगील जिल्ह्यान धार्मीक भक्तीभावान आणि उमेदीन ईद उल फितर परब मनयली. हजारांनी लोक जमून खाशेली ईद नमाज केली. मुखेल सभागारातली प्रार्थना इंकिलाबा माझील आणि हुसेनी पार्कान झाली. थंय व्हड प्रमाणात भक्तांनी वाटो घेतलो आणि संवसारात शांतताय एकचार आणि समरसताये खातीर प्रार्थना केली. आयज देशभर ईद उल फितर निमतान तरेकवार कार्यावळी सुरू आसात. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज अस्तंत बंगाल सिक्कीम आणि ओडिसा हांगा गारांच्या वादळा वांगडा गडगड येवपाचो अदमास आशिल्ल्यान ऑरेंज अलर्ट जारी केल्लो. तशेंच फाल्यां मेरेन आंध्र प्रदेश छत्तीसगड मराठवाडा कर्नाटक तेलंगणा अरुणाचल प्रदेश उदेंत मध्य प्रदेश विदर्भ तामिळनाडू पुंडुचेरी हाचेर एक सुरे सुवातेर जोगला आणि वादळी वारे वांगडा गडगड येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयज उपहिमाचलाच्या अस्तंत बंगाल आणि सिक्कीमांक उटंगाराचा पाऊस पडपाची खूप शक्यताय असा असे IMD सांगला. मजगती फाल्यां मेरेन केरळ आणि हाचेर उष्ण दमट हवामानाची शक्यताय असा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.